आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबरला होणार मतमोजणी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2399 आजारांचा समावेश करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूरच्या एलआयटी विद्यापीठात 2030 पर्यंत दरवर्षी 7 कोटी रुपयांचा निधी 4 हप्त्यांमध्ये देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. आणि विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांचा राज्य सरकार रोख पुरस्कार देऊन करणार सन्मान. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आता आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या सर्व कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आणि याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असेल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबरपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत होईल. मतमोजणीला सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रांपुरती आचारसंहिता संपुष्टात येईल असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्ष आणि ईव्हीएम बद्दल माहिती दिली.
पुरेशी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन द्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे.
दरम्यान न्यायालयीन प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं आजपासून SIR म्हणजे मतदान याद्यांचा विशेष पुनरीक्षण मोहिमेचा 2रा टप्पा सुरू केला आहे. 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 51 कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या मतदारांची पडताळणी करून 7 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यापूर्वी बिहारमध्ये पडताळणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. 2रा टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुदुचेरी, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीपमध्ये मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. यापैकी तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यात 2026 विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोणत्याही पात्र मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेणं तसंच बेकायदा स्थलांतरितांसाठी अपात्र मतदारांची नावं वगळणं या मोहिमेचा उद्देश असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना या दोन्ही योजना अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. ऐकूया या आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाविषयी हा सविस्तर रिपोर्ट.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत 2399 आजारांचा समावेश केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. आयुष्यमान कार्ड तयार करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भातील नागपूर, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांशी संबंधित महत्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपूर इथल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान अर्थात LIT विद्यापीठाला 2025-26 ते 2029-30 या कालावधीत दरवर्षी 7 कोटी रुपयांचा निधी 4 हप्त्यांमध्ये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ गावातील 1.52 हेक्टर जमीन भक्तनिवास आणि यात्रेकरूंसाठीच्या सोयींसाठी ग्रामपंचायतीला विनामूल्य देण्यास देखील मान्यता देण्यात आली. वर्धा शहरातील रामनगर इथल्या भाडेपट्ट्यानं दिलेल्या भूखंडाला कायमस्वरूपी मालकी हक्कानं देण्याचा निर्णय घेण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं 300 प्रवेशक्षमतेचं नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याला तसंच आवश्यक 39 शिक्षक आणि 42 शिक्षकेतर पदांना मंजुरी देण्यात आली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नागपूरहून मी हेमांगी कुलकर्णी.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसटी महामंडळानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांना 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी रकमेनुसार 5 ते 48 हप्त्यांमध्ये प्रदान केली जाणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतीय हॉकीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं येत्या 7 तारखेला दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात एक भव्य समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. या दिवशी देशातल्या 550 जिल्ह्यांमध्येही यानिमित्त कार्यक्रम तसंच हॉकीचे सामने आयोजित केले जाणार आहेत. डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्टच्या वतीनं नुकतंच एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ओपीडी कॉम्प्लेक्स पासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. वैद्यकीय समुदायासाठी सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि न्यायाची मागणी करण्यासाठी डॉक्टर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. निवासी डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णसेवेवर देखील परिणाम झाला आहे. रॅली आणि मागण्या याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे डॉ सुयश धावणे यांनी.
भाऊबीजेच्या दिवशी आमच्यामधीलच एक भगिनी, तिला सिस्टीमच्या काही कारणास्तव स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली, बळी द्यावा लागला. तिला न्याय भेटावा यासाठी आमची रॅली चालू आहे. आम्ही आजपर्यंत शांततेत खूप सारे वेगवेगळ्या प्रकारे प्रोटेस्ट केले, त्यामध्ये आम्ही ब्लॅक रिबिन बांधण्यापासून ते पब्लिक अवेअरनेसपासून सगळ्या कॅम्पेन केलं. तरीही त्या पीडितेला आज 10 दिवस उलटले, परंतु एसआयटीचे गठन नाही झाली. तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर एसआयटी गठन व्हावी. ज्या ज्या लोकांचं तिनं आजपर्यंत नावं मेन्शन केली आहे त्या सगळ्या लोकांवरती ऍक्शन व्हावी आणि या व्यतिरिक्त ही केस लवकरात लवकर निकाली लागावी.
आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचं नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांना रोख पारितोषिकानं सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 51 कोटी रुपयांचं रोख पारितोषिक याआधीच जाहीर केलं होतं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 300 कोटी रुपयांहून अधिक मदत निधी जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली. मेहकर, लोणार, चिखली, सिंदखेड राजा आदी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं होतं. तसंच 2024-25 या वर्षातील पीक विम्याच्या अनुषंगानं 63,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 121 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या मदतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 2,56,000 शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी 226,92,00,000 रुपये प्राप्त झालेत. त्यापैकी कालपर्यंत 1,27,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 122,26,00,000 रुपयांचे वितरण करण्यात आले. येत्या काही तासात नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावात कोल्ह्याच्या हल्ल्याची दहशत निर्माण झाली असून या कोल्ह्यानं 2 मुलांसह काही नागरिकांना चावा घेतल्यानंतर आज पुन्हा जनावरांवर हल्ला केला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या दिनाच्या औचित्यानं वासुदेव बळवंत फडके यांना आदरांजली वाहिली आहे. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे बंड पुकारणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबरला होणार मतमोजणी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2,399 आजारांचा समावेश करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूरच्या एलआयटी विद्यापीठात 2030 पर्यंत दरवर्षी 7 कोटी रुपयांचा निधी 4 हप्त्यांमध्ये देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. आणि विश्वविजेता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांचा राज्य सरकार रोख पुरस्कार देऊन करणार सन्मान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.